आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात सुरू असलेल्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 जाहीर. प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार. विज्ञानश्री पुरस्कारासाठी 8 शास्त्रज्ञांची निवड. सिंचन विहिरी धडक कार्यक्रमाला 31 मे 2026 पर्यंत मुदतवाढ. नागपूर विभागातील 386 अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यास महसूल विभागाची मान्यता. राज्याच्या काही भागात पावसामुळे पिकांना मोठा फटका. बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट. आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेश विरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 127वा भाग होता. यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणकोणती स्वदेशी उत्पादनं आपण खरेदी केली याबद्दल नागरिकांनी संदेश पाठवून कळवल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.
जीएसटी बचत उत्सव को लेकर भी लोगों में बहुत उत्साह है. इस बार त्योहारों में एक और सुखद बात देखने को मिली. बाजारों में स्वदेशी सामानों की खरीदारी जबरदस्त तरीके से बढ़ी है. मैंने अपने पत्र में खाने के तेल में 10% की कमी करने का भी आग्रह किया था. इस पर भी लोगों ने बहुत सकारात्मक रुख दिखाया.
ऑपरेशन सिंदूरनं प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भारून टाकलं आहे. कधी काळी नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली असलेल्या प्रदेशांमध्येही नक्षलवादाविरोधातल्या कारवाईमुळे यंदाच्या सणात आनंदाचे दीप प्रज्वलित झाले असं सांगून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या ध्येयाचा पुनरुच्चार त्यांनी केला. भारतीय वंशाचे श्वान आजूबाजूच्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेणारे असतात. त्यामुळे यापूर्वी देशवासियांना आणि सशस्त्र दलांना भारतीय जातीचे श्वान पाळायचं आवाहन केल्याचं स्मरण पंतप्रधानांनी करून दिलं. त्याला प्रतिसाद देत सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं पथकांमध्ये भारतीय वंशाच्या श्वानांची संख्या वाढवल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच सीमा सुरक्षा दलानं श्वानांना भारतीय नावं द्यायची परंपरा सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं. या दृष्टीनंच महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या मुधोळ हाऊंड आणि उत्तर प्रदेशातल्या रामपूर हाऊंड या जातीच्या श्वानांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती त्यांनी मन की बात मधून दिली.
बीएसएफ और सीआरपीएफ ने अपने दस्तों में भारतीय नस्ल के डॉग्स की संख्या बढ़ाई है. डॉग्स की ट्रेनिंग के लिए बीएसएफ का नेशनल ट्रेनिंग सेंटर ग्वालियर के टेकनपुर में है. यहाँ उत्तर प्रदेश के रामपुर हाउंड, कर्नाटका और महाराष्ट्र के मुधोल हाउंड, इस पर विशेष रूप से फोकस किया जा रहा है. इस सेंटर पर ट्रेनर्स टेक्नोलॉजी और इनोवेशन की मदद से श्वानों को बेहतर तरीके से ट्रेन कर रहे हैं.
आपण जिथं राहतो तिथं झाडं लावावीत, एक पेड माँ के नाम ही मोहीम आणखी पुढे न्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. येत्या 31 ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंती दिनाचं स्मरण करून पंतप्रधानांनी पटेल यांच्या योगदानाला उजाळा दिला. त्यानिमित्त देशभरात आयोजित होणार असलेल्या रन फॉर युनिटीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 7 नोव्हेंबर रोजी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला प्रारंभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या गीताचं महत्व विशद केलं. यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि यासाठी नागरिकांनी आपापल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहनही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 21वं शतक हे भारत आणि आसियानचं शतक असल्याचं सांगितलं. मलेशियात सुरू असलेल्या आसियान भारत शिखर परिषदेला आभासी पद्धतीनं संबोधित करताना मोदी यांनी अधोरेखित केलं की भारत आणि आसियान एकत्रितपणे जगातील जवळजवळ 1/4 लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात. ते पुढे म्हणाले की भारत आणि आसियान केवळ भूगोल सामायिक करत नाहीत तर खोल ऐतिहासिक संबंध आणि सामायिक मूल्यांच्या धाग्याने देखील ते जोडलेले आहेत. अनिश्चिततेच्या या काळातही भारत आसियान व्यापक धोरणात्मक भागीदारीनं सतत प्रगती पाहिली आहे. ही मजबूत भागीदारी जागतिक स्थिरता आणि विकासासाठी एक मजबूत पाया म्हणून उदयास येत आहे. भारत प्रत्येक आपत्तीत आपल्या आसियान मित्रांसोबत खंबीरपणे उभा राहिला आहे असंही त्यांनी सांगितलं. सागरी सुरक्षा आणि नील अर्थव्यवस्थेत सहकार्य वेगानं वाढत आहे असं सांगून त्यांनी 2026 हे वर्ष आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित केलं. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 आज जाहीर करण्यात आले. प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. विज्ञानश्री पुरस्कारासाठी 8 शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. विज्ञान युवा श्रेणी अंतर्गत विविध विषयांमध्ये 14 तरुण शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली, तर कृषी विज्ञानातील योगदानासाठी टीम अरोमा मिशन CSIRला विज्ञान चमू पुरस्कार देण्यात येत आहे. विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रमातील अपवादात्मक योगदानासाठी हे पुरस्कार विज्ञानरत्न, विज्ञानश्री, विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर आणि विज्ञान चमू अशा 4 श्रेणींमध्ये दिले जातात. दरम्यान नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरीचे संचालक डॉ एस व्यंकट मोहन यांना वर्ष 2025 पर्यावरण विज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार विज्ञानश्रीसाठी निवडण्यात आला आहे. त्यांना यापूर्वी शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, कलाम टेक्नॉलॉजी इनोव्हेशन नॅशनल फेलोशिप आणि DBT डाटा इनोव्हेशन फेलोशिप यासारखे पुरस्कारही मिळाले आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर विभागातील सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमाला शासनानं 31 मे 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून अपूर्ण विहिरींची कामं आता वेगानं पूर्ण होण्यास मदत होणार आहे. नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमधील 386 अपूर्ण सिंचन विहिरींना मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाला पाठवलेल्या पत्रानंतर घेण्यात आला. शासनानं यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून या सर्व विहिरी 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त नागपूर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शासनानं स्पष्ट केलं आहे की 31 मे 2026 नंतर ही योजना पूर्ण झालेली समजली जाईल. तसंच जून ते सप्टेंबर 2025 या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे खचलेल्या आणि बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीच्या कामालाही शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या साधनांबाबत मोठा दिलासा मिळणार असून शेती उत्पादनात वाढ होणार असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. हवामान. राज्याच्या काही भागात आलेल्या पावसानं अनेक ठिकाणी शेतीमालाचं मोठं नुकसान झालं. गोंदियात पावसानं धान पिकाला मोठा फटका बसला. पावसामुळे कापणीला आलेलं भाताचं पीक आडवं झालं. राज्याच्या बहुतांश भागात आज हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून इथं पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. क्रिकेट. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं नवी मुंबईत स्पर्धेच्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यामुळे सामना 43 षटकांचा मर्यादित करण्यात आला आहे. बांगलादेशनं फलंदाजीला येताना 11 षटकात 2 गडी बाद 36 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं एकंदर 6 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारत 6 गुणांसह गुणतालिकेत 4थ्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशनं 6 सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकला असून त्यांचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. भारतीय महिला संघ यापूर्वीच उपांत्य फेरीत पोहोचला असून त्यांचा सामना नवी मुंबईत येत्या गुरुवारी 30 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं. तसंच त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं. नीरा देवधर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणासह फलटण इथल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकरणात काही जणांनी राजकारण करत माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला, मात्र असं असतं तर आपण या कार्यक्रमाला नसतो असं सांगत मुख्यमंत्र्यांनी निंबाळकर आणि कांबळे यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले. दरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मृत डॉक्टरांच्या कुटुंबियांची बीडमधल्या कवडगाव इथं भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. डॉक्टर संपदा यांचा मृत्यू वेदनादायी असून त्यांना न्याय मिळवून देऊ, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी दिलं. अमरावतीच्या मेळघाट इथल्या धारणी तालुक्यातल्या केकदा खेडा आणि कावडाझिरी शेतशिवारात वाघानं 2 वासरू आणि बैल या पाळीव जनावरांची शिकार केल्यानं जवळपासच्या गावात सुद्धा दहशतीचं वातावरण निर्माण झालं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात सुरू असलेल्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेश विरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.